मनाला इतके हळवे कळल्या असत्या त्यालाही यातना टिपले असते मग आसूनीही हलके फुंकरल्या असत्या साऱ्या वेदना मन वेडे विस्कटल्या आता साऱ्या चांदण्या भरले मन असवानी बरसे बरसे विस्कटल्या आता साऱ्या चांदण्या मन वेडे बरसून सुकल्या आता पापण्या काहूर प्रश्नांचे हे भलते सलते बरसून सुकल्या आता पापण्या मन वेडे